दुसरे इतिहास अध्याय 21. पुढे यहोशाफाट मरण पावला, त्यास त्याच्या पूर्वजांजवळ दावीद नगरात दफन केले. यहोशाफाटाच्या जागी त्याचा पुत्र यहोराम राजा झाला. अजर्या, यहियेल, जखर्या, अजर्या, मिखाएल व शफट्या हे यहोरामाचे भाऊ व यहोशाफाटाचे पुत्र. यहोशाफाट हा इस्रायलाचा राजा होता. यहोशाफाटाने आपल्या पुत्रांना यहुदातील तटबंदीच्या नगरांखेरीज सोन्या रुपयाच्या आणि अन्य किमती वस्तू भेटी दाखल दिल्या. यहोराम मात्र ज्येष्ठ पुत्र असल्यामुळे त्यास त्याने राज्य दिले. यहोराम आपल्या पित्याच्या जागी गादीवर आला आणि सत्ताधीश बनला. त्याने आपल्या सर्व भावांचा तसेच इस्रायलामधील काही वडीलधाऱ्यांचा तलवारीने वध केला. वयाच्या 32व्या वर्षी सत्तेवर येऊन यहोरामाने यरुश्लेमामध्ये 8 वर्ष राज्य केले. अहाबाच्या घराण्याप्रमाणे इस्रायलाच्या राजांच्या वर्तणुकीप्रमाणे याचे वागणे होते, कारण अहाबाच्या कन्येशी यहोरामाने लग्न केले होते. परमेश्वराच्या दृष्टीने वाईट अशा गोष्टी त्याने केल्या, पण परमेश्वराने दाविदाला वचन दिलेले असल्यामुळे परमेश्वर दाविदाच्या घराण्याचे उच्चाटन करू शकला नव्हता. दाविदाच्या वंशाचा दिवा सतत तेवत राहील असा परमेश्वराने दाविदाशी करार केला होता. यहोरामाच्या कारकिर्दीत अदोमने यहुदाच्या सत्तेविरुद्ध बंड पुकारले. अदोमच्या लोकांनी स्वतः आपला राजा निवडला. तेव्हा आपले सर्व सेनापती आणि रथ यांच्यासह यहोराम अदोमावर चाल करून गेला. अदोमी सैन्याने त्यांना वेढा घातला, पण यहोरामाने रात्रीची वेळ साधून त्यांच्यावर प्रतिहल्ला केला. तेव्हापासून आज तागायत अदोमची यहुदाशी बंडखोरी चालू आहे. लिबना नगरातील लोकांनीही यहोरामाची सत्ता झुगारली. यहोरामाने आपल्या पूर्वजांच्या देव परमेश्वर याचा त्याग केल्यामुळे असे झाले. यहोरामाने यहुदातील पहाडावर प्रार्थनेसाठी उच्च स्थाने बांधली आणि यरुश्लेमेतील लोकांना व्यभिचारी मतीने चालायला लावले. अशा प्रकारे यहोरामाने यहुदी लोकास परमेश्वरापासून दूर नेले. एलिया या संदेष्ट्याकडून यहोरामाला असा संदेश आला, तुझे पूर्वज दावीद यांचा परमेश्वर म्हणतो, यहोरामा, तुझे आचरण आपले पिता यहोशाफाट यांच्यासारखे नाही. यहुदाचा राजा असा याच्यासारखे तुझे वर्तन नाही. उलट तू इस्रायलाच्या राजांचा कित्ता गिरवला आहेस. यहुदा आणि यरुश्लेममधील लोकास तू परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध वागायला लावले आहेस. अहाब आणि त्याचे घराणे यांनी हेच केले. ते परमेश्वराशी एकनिष्ठ राहिले नाहीत. तू स्वतःच्या भावांची हत्या केलीस. ते तुझ्यापेक्षा वर्तणुकीने चांगले होते. तेव्हा परमेश्वर आता तुझ्या लोकास जबर शासन करणार आहे. तुझी अपत्ये, पत्नी, मालमत्ता यांना परमेश्वर शिक्षा करणार आहे. तुला आतड्यांचा भयंकर आजार होईल आणि तो दिवसेंदिवस बळावेल. त्यामध्ये तुझी आतडी बाहेर पडतील. खुशी लोकांच्या शेजारचे अरब आणि पलिष्टी लोक यांना परमेश्वराने यहोरामाविरुद्ध भडकावले. या लोकांनी यहुदावर स्वारी केली आणि त्यांनी राजाच्या महलातील सगळी धनदौलत लुटून नेली. यहोरामाच्या पत्नी अपत्यांनाही त्यांनी पळवून नेले. फक्त यहोआहाज हा सगळ्यात धाकटा पुत्र तेवढा बचावला. या सगळ्या घडामोडीनंतर परमेश्वराने यहोरामाला आतड्यांच्या असाध्य रोगाने आजारी केले. त्या आजारात 2 वर्षांनी त्याची आतडी बाहेर आली. असह्य वेदना होऊन तो मरण पावला. लोकांनी त्याच्या वडिलांच्या सन्मानार्थ जसा मोठा अग्नी पेटवला होता, तसा यहोरामाच्या सन्मानार्थ पेटवला नाही. यहोराम सत्तेवर आला तेव्हा 32 वर्षांचा होता. त्याने यरुश्लेमामध्ये 8 वर्षे राज्य केले. त्याच्या मृत्यूचे कोणालाही दुःख झाले नाही. लोकांनी दाविद नगरातच त्याचे दफन केले, पण राजासाठी असलेल्या कबरेत नव्हे.